कविम् कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजम् ब्रह्मणाम् ब्रह्मण सत आनशृण्वन्नोदिभिः सीदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्रयवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोतगिषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यातकिषु शिवतमा शिवम् बभूवते धनुः शिवाशरव्यायातवतयानो रुद्रमृडया याते रुद्रशिवा तनूरघोरापापकाशिनी तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिजाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्तेऽभिभर्ष्यस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगुंसि पुरुषम् जगत् शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नः सर्वमिज्जगत यक्ष्मगुम् सुमना असत् अध्यवोचतदिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहीगश्च सर्वाका जम्भयन् सर्वाकाश्च यातु धान्यः असंयस्ताम्रो अरुण उत बभ्रत्सुमङ्गलः ये चेमागुम् रुद्रा अपि तो दिक्षुश्रितात् सहस्रशो वैशागुम् हेडये महे असव्यो वसत्पतिनीरग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहाद्यः उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडगादिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरात्मियोर्ज्याम् याश्च ते हस्त इषव पराता भगवो वप अवतत्य धनुत्वगुम् सहस्राक्षशतेषुधे निशीर्यशल्याणाम् मुखा शिवो न सुमना भव विज्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागुम् उदा अनीशन्नस्येषव आभुरस्य निशङ्गतिः याते हेतुर्मीडुष्टमहत्ते बभूवते धनुः तयास्मात् विश्वदत्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अत्वायुधायानाततय दृष्णवेके उभाभ्यामुदते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अधो यगिषु दिस्तवारे अस्मन्निदेहितम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो हिरण्यबाघवे सेनाज्ञे दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमो नमः सत्पिञ्जराय त्रिषीमते पथीनां पतये नमो नमो बब्लुषाय विव्यादिनेन्नानां पतये नमो नमो हरिकेशायोपवेदिने पुष्टाणां पतये नमो नमो पवत्यहेत्ये जगताम् पतये नमो नमो रुद्राया तता विनेक्षेत्राणाम् पतये नमो नमः सूताया घन्त्याय वनानाम् पतये नमो नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तये वारिव कृतायौषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषायाक्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नम कृत्स्नवेदाय धावते सत्त्वनाम् पतये नमः नमस्तमानाय निव्यादिन आव्यादिनीनाम् पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानाम् पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तत्कराणाम् पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनाम् पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानाम् पतये नमो नमः श्रिकाविभ्यो जिगागुंसद्भ्यो मुष्णताम् पतये नमो नमो सिमद्भ्यो नक्तम् चरभ्य प्रकृन्तानाम् पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्जानाम् पतये नमो नम गिषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्य शयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रभ्यश्च वो नमो नम तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नम सभाभ्य सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनीकेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्त्रगुंहतेभ्यश्च वो नमो नमो कृत्सेभ्यो कृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो प्रातेकेभ्यो प्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेकेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाकाभ्य सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्र ಕ್ಷತ್ರಭ್ಯಶ್ಚಂದ್ರಹೇತೃಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಸ್ತಕ್ಷಭ್ಯೋ ರದಕಾರೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಕುಲಾಲೇಭ್ಯ ಕರ್ಮಾರೇಕೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಪುಂಜಿಷ್ಠೇಭ್ಯೋ ನಿಷಾದೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಇಷುಕೃದ್ಭ್ಯೋ ಧನ್ವಕೃದ್ಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಮೃಗಯುಭ್ಯಶ್ವನೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಚ್ವಪದಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮಃ ನಮೋ ಭವಾಗ್ಯ ಚ ರುದ್ರಾಗ್ಯ ಚ ನಮಃ ಶರ್ವಾಗ್ಯ ಚ ಪಶುಪತಗೇ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಗ್ಯ ಚ ಶಿತಿಕಂಠಾಗ್ಯ ಚ ನಮಃ ಕಪರ್ದಿನೇ ಚ ಯುಕ್ತಕೇಶಾಗ್ಯ ಚ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಗ್ಯ ಚ ಶತಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಗ್ಯ ಚ ಶಿಪಿವಿಷ್ಟಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಮೀಡುಷ್ಟಮಾಗ್ಯ ಚೇಷುಮತೇ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಗ್ಯ ಚ ವಾಮನಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಬೃಹತೇ ಚ ವಚ್ಚೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃದ್ಧಾಗ್ಯ ಚ ಸಂವೃದ್ಧ್ವನೇ ಚ ನಮೋ ಅಗ್ರಿಯಾಗ್ಯ ಚ ಪ್ರಥಮ ಾಗ್ಯ ಚ ನಮ ಆಶವೇ ಚಾಚಿರಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶೀಘ್ರಿಯಾಗ್ಯ ಚ ಶೀಭ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಓರ್ಭ್ಯಾಗ್ಯ ಚ ವತ್ವನ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶ್ರೋತಸ್ಯಾಗ್ಯ ಚ ದ್ವೀಪ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಜ್ಯೇಷ್ಠಾಗ್ಯ ಚ ಕನಿಷ್ಠಾಗ್ಯ ಚ ನಮ ಊರ್ಧ್ವಜಾಗ್ಯ ಚ ಪರಜಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಮಧ್ಯಮಾಗ್ಯ ಚ ಪಗಲ್ಭಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಜಗನ್ಯಾಗ್ಯ ಚ ಬುಧ್ನಿಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಸೋಭ್ಯಾಗ್ಯ ಚ ಪ್ರತಿಸದ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಯಾಮ್ಯಾಗ್ಯ ಚ ಕ್ಷೇಮ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಉರ್ವರ್ಯಾಗ್ಯ ಚ ಕಲ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶ್ಲೋಕ್ಯಾಗ್ಯ ಚ ವಸಾನ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ವನ್ಯಾಗ್ಯ ಚ ಕಕ್ಷ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶ್ರವಾಗ್ಯ ಚ ಪ್ರತಿಶ್ರವಾಗ್ಯ ಚ ನಮ ಆಶುಷೇಣಾಗ್ಯ ಚ ಶುರಧಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶೂರಾಗ್ಯ ಚ ವಬಿಂದತೇ ಚ ನಮೋ ವರ್ಮಿಣೇ ಚ ವರುಧಿನೇ ಚ ನಮೋ ಬಿಲ್ಮಿಣೇ ಚ ಕವಚಿನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತಾಗ್ಯ ಚ ಶ್ರುತಸೇನಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ದುಂದುಭ್ಯಾಗ್ಯ ಚ ಕನನ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ದೃಷ್ಣವೇ ಚ ಪ್ರಮೃಷಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ದೂತಾಗ್ಯ ಚ ಪ್ರಹಿತಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣೇ ಚೇಷುಧಿಮತೇ ಚ ನಮ ಶೇಷ್ಣೇ ಚ ವೇಚಾಯುಧಿನೇ ಚ ನಮ ಸ್ವಾಯುಧಾಗ್ಯ ಚ ಸುಧನ್ವನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತ್ಯಾಗ್ಯ ಚ ಪಥ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಗ್ಯ ಚ ನೀಪ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಸೂದ್ಯಾಗ್ಯ ಚ ಸರಸ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ನಾದ್ಯಾಗ್ಯ ಚ ವೈಷಂತಾಗ್ಯ ಚ ನಮ ಕೋಪ್ಯಾಗ್ಯ ಚ ವಟ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ವಶ್ಯಾಗ್ಯ ಚ ವಶ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಮೇಘ್ಯಾಗ್ಯ ಚ ವಿದ್ಯುತ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮ ಗೇಂದ್ರಿಯಾಗ್ಯ ಚ ತಪ್ಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ವಾತ್ಯಾಗ್ಯ ಚ ರೇಷ್ಮಿಯಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ವಾಸ್ತವ್ಯಾಗ್ಯ ಚ ವಾಸ್ತುಪಾಗ್ಯ ಚ ಓಂ ಹರ 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 ಓಂ ನಮಃ ಸೋಮಾಗ್ಯ ಚ ರುದ್ರಾಗ್ಯ ಚ ನಮಃ ಸಾಮ್ರಾಗ್ಯ ಚ ಋಣಾಗ್ಯ ಚ ನಮ ಶಂಗಾಗ್ಯ ಚ ಪಶುಪತಗೇ ಚ ನಮ ಉಗ್ರಾಗ್ಯ ಚ ಭೀಮಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಅಗ್ರೇ ಬಧಾಗ್ಯ ಚ ದೂರೇ ಬಧಾಗ್ಯ ಚ ನಮೋ ಹಂತ್ರೇ ಚ ಹನೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಖರಿಕೇಶೇಭ್ಯೋ ನಮಃ ಪಾರಾಗ್ಯ ನಮಃ ಚಂ ಭವೇ ಚ ಮಯೋ ಭವೇ ಚ ನಮ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಯಸ್ಕರಾಯ ಚ ನಮ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವತರಾಯ ಚ ನಮ ತೀರ್ಥ್ಯಾಯ ಚ ಪೂಜ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪಾದ್ಯಾಯ ಚ ವಾದ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪ್ರತರಣಾಯ ಚೋತ್ತರಣಾಯ ಚ ನಮ ಆದ್ಯಾಯ ಜಾಲಾದ್ಯಾಯ ಚ ನಮ ಷಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಭೇನ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸಿಕತ್ಯಾಯ ಚ ಪ್ರವಾಕ್ಯಾಯ ಚ ನಮ ಹಿರಣ್ಯಾಯ ಚ ಪ್ರಪಥ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಿಗುಂಶಿರಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮ ಕಪರ್ದಿನೇ ಚ ಪುಲಸ್ತಗೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗಪರೇಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯ್ಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪಾಗು ಸವ್ಯಾಯ ಚ ರಜಸ್ಯಾಯ ಚ ನಮ ಚಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಹರಿತ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚೋಲಪ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ವ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ವ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶದ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಪಗುರಮಾಣಾಯ ಚ ಭಿಗ್ರತೇ ಚ ನಮ ಆಖಿದತೇ ಚ ಪ್ರಖಿದತೇ ಚ ನಮೋ ವತ್ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗುಂ ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೀಣಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಶಿನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರ್ಹತೇಭ್ಯೋ ನಮ ಆನೀವತ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾಪೇ ಅಂಧಸತ್ಪತೇ ದರಿದ್ರನ್ನೀನ ಲೋಹಿತಾ ಏಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಂ ಏಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾಭೇರ್ಮಾರೋಮೋ ಏಷಾಂ ಕಿಂಚ ನಾಮ ಮತ್ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವಾ ವಿಶ್ವಾಹ ಭೇಷಜೀ ಶಿವಾ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜೀ ತಯಾನೋ ಮೃಡ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತಪಸೇ ಕಪರ್ದಿನೇ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಪ್ರಭರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾ ನಶ್ಯಮಸದ್ವಿಪದೇ ಚತುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂ ಮೃಡಾನೋ ರುದ್ರೋ ತನೋ ಮಯತ್ಕೃತಿ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಯಚ್ಚಂ ಚ ಯೋಶ್ಚ ಮನುರಾಗ್ಯ ಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಯಾಮ ತವ ರುದ್ರ ಪ್ರಣೀತೋ ಮಾನೋ ಮಹಾಂತ ಮುತ ಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನ ಉಕ್ಷಂತ ಮುತ ಮಾನ ಉಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವಧೇ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಾಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನಗೇ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಷು ರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರಭಾಮಿತೋ ವಧೇ ಅವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಆರಾತ್ತೇ ಗೋಗ್ರಮುತ ಪೂರುಷಗ್ನೇ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೇ ಅಸ್ತು ರಕ್ಷಾಜನೋ ಅದಿಜ ದೇವ ಬ್ರೂಹ್ಯತಾ ಜನ ಶರ್ಮ ಯಚ್ಚದ್ವಿಬರುಹಾಃ ಸತಂ ಯುವಾನಂ ಮೃಗನ್ನ ಭೀಮಮುಪಹತೃಮುಗ್ರಂ ಮೃಡಾಜರಿದ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೆ ಆತ್ಮನ್ನಿವ ಪಂದು ಸೇನಾ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಹೇತರ್ವೃಣಕ್ತು ಪರಿತ್ವೇಷಸ್ಯ ದುರ್ಮದಿರಘಾಯೋ ಅವಸ್ಥಿರಾ ಮಗವದ್ಯಸ್ತನುಷ್ವಮೇಧ್ಯಸ್ತೋಕಾಯತನಯಾಯ ಮೃಡಯ ಮೀ ದುಷ್ಟಮಶಿವತಮಶಿವೋ ನಸ್ತು ಮನಾಭವ പരമേ വൃക്ഷ ആയുധം നിധായ കൃത്യം വസാനമാചര പിനാകം വിഭ്രദാഗഹേ വികിരിത വിലോഹിത നമസ്തേ അസ്തു ഭഗവഃ യാസ്തേ സഹസ്രഗും ഹേതയോന്യമസ്മന്നിവ പന്തു താഃ സഹസ്രാണി സഹസ്രദാ ബാഹുവോസ്തവ ഹേതയഃ താസാമീശാനോ ഭഗവപരാചീനാമുഖാകൃതേ സഹസ്രാണി സഹസ്രശോകേ രുദ്രാഭൂമ്യാ തേഷാഗുംസകത്രയോജനേ പദന്വാനി തന്മസേ അസ്മിന് മഹത്യർണവേ കേന്ദരിക്ഷേ ഭവാ അധേ നീലഗ്രീവാശിതി കണ്ഠാ ചർവാ അതഃ ക്ഷമാചരാഃ നീലഗ്രീവാശിതി കണ്ഠാദിവഗും രുദ്ര ഉപശ്രിതാഃ േ വൃക്ഷേഷു സസ്പിഞ്ജരാ നീലഗ്രീവാ വിലോഹിതാഃ േ ഭൂതാനാമധിപതയോ വിചികാസക്കപർദിനഃ േ അന്നേഷു വിവിദ്ധ്യന്തി പാത്രേഷു പിപതോ ജനാന് േ പദാം പതി രക്ഷയ ഐലഭൃതായ വ്യുതഃ േ തീർത്ഥാണി പ്രചരന്തി ശൃഗാവന്തോ നിഷംഗിണഃ യ ഏതാവന്തശ്ച ഭൂയാഗുംസശ്ച ദിശോ രുദ്രാവിതസ്ഥിരേ തേഷാഗും സഹസ്രയോജനേ വധന്മാനി തന്മസേ നമോ രുദ്രേഭ്യോ േ പൃഥിവ്യാം േ കേന്ദരിക്ഷേ േ ദിവിഗേശാവന്നം വാതോ വരുഷമിഷവ തേഭ്യോ ദശ പ്രാചേർദശ ദക്ഷിണാ ദശ പ്രതീചേർദശോ ദീചേർദശോർദ്വാസ്തേഭ്യോ നമസ്തേ നോ മൃഡയന്തു തേയം ദുഷ്മോ യശ്ച നോ ദ്വേഷ്ടിതം ഭോജം ദദാമി ത്രിംബകം യജാമഹേ സുഗന്ധിം പുഷ്ടിവർദ്ധനം
ഉർവാരുകമിവ വന്ദനാം മൃത്യോർമുക്ഷീയമാമൃതാത്
യോ രുദ്രോ അഗ്നവ്യോ അപ്സുയ ഓഷധീഷു യോ രുദ്രോ വിശ്വാഭുവനാ വിവേശ തസ്മൈ രുദ്രായ നമോ അസ്തു ഏതേ സഹസ്രമയുതം പാശാ മൃത്യോ മർത്യായ ഹന്തവേ താൻ യജ്ഞസ്യ മായയാ സർവാനവയജാമഹേ മൃത്യവേ സ്വാഹ മൃത്യവേ സ്വാഹ പ്രാണാനാം ഗ്രന്ഥിരസി രുദ്രോ മാ വിശാന്തകഃ തേനാന്യേനാപ്യായസ്വാ നമോ രുദ്രായ വിഷ്ണവേ മൃത്യുർമേ പാഹി തമുഷ്ടു ഹി യദ്വിഷസ്തു ദന്വായോ വിശ്വസ്യ ക്ഷയദിവേഷജസ്യ യക്ഷ്വാമഹേസോ മനസായ രുദ്രം നമോർദേവമസുരന്തുവസ്യ അയം മേ ഹസ്തോ ഭഗവാനയം മേ ഭഗവത്തരഃ അയം മേ വിശ്വഭേഷജോയഗും ശിവാഭിമരുഷണഃ ഓം ശാന്തി ശാന്തി ശാന്തിഃ അഗ്നാ വിഷ്ണോ സജോഷസേ മാ വർദ്ധന്തു വാംഗിരഃ ദ്യുമ്നൈർവാചേഭിരാഗതം വാജശ്ച മേ പ്രസവശ്ച മേ പ്രയതിശ്ച മേ പ്രസിതിശ്ച മേ ഭീതിശ്ച മേ ക്രതുശ്ച മേ സ്വരശ്ച മേ ശ്ലോകശ്ച മേ ശ്രാവശ്ച മേ ശ്രുതിശ്ച മേ ജ്യോതിശ്ച മേ സുവശ്ച മേ പ്രാണശ്ച മേ പാനശ്ച മേ വ്യാനശ്ച चमे सुस्यमे चित्तं चमाधीतं चमे वाक्चमे मनस्चमे चक्षुस्चमे श्रोत्रं चमे दक्षस्चमे बलं चमाओजस्चमे सहस्चम आयुश्चमे जराचम आत्माचमे तनोश्चमे शर्मचमे वर्मचमे गानिचमे स्थानि च मे परोगुंसि च मे शरीराणि च मे जैष्ठ्यं च माधिपत्यं च मे मन्यश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे ज्येमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वस्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्रिशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे
सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे कृप्तं च मे कृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शं च मे मयश्च मे प्रियं च मे नु कामश्च मे कामश्च मे सोमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रं च मे सोश्च मे प्रसोश्च मे शीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सद्यश्च मे सपेदश्च मे कृशश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभुच मे प्रभु च मे बहुच मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे क्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकदाश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्च म आपश्च मे वीरुधश्च म ओषधयश्च मे कृष्णपच्चं च मे कृष्णपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वृत्तं च मे वृत्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्धश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मेऽश्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे अगुंशुश्च मे रश्मिश्च मेदाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागुंसुश्च मेऽन्तर्यामश्च म ऐन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्त्री च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मरुतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हार्योजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे दृष्णीयाश्च मे सृजश्च मे चमसाश्च मे गावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे बोधभृच्च म आदवनीयश्च म आत्मीर्धम् च मे हरिर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृदश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम्रश्च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयो वृष्ट्या बृहद्धदन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रयविश्च मे त्रयवी च मे दित्यवाच्च मे दित्यौही च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यौही च मे पष्टवाच्च मे पष्टौही च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे देहश्च मे नत्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पताम् यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पता गुश्रोत्रैर्यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविगुंशदिश्च मे पञ्चविगुंशदिश्च मे सप्तविगुंशदिश्च मे नवविगुंशदिश्च म एकत्रिगुंशच्च मे त्रयस्त्रिगुंशच्च मे चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगुंशदिश्च मे चतुर्विगुंशदिश्च मेऽष्टाविगुंशदिश्च मे त्वात्रिगुंशच्च मे षट्रिगुंशच्च मे चत्वारिगुंशच्च मे चतुश्चत्वारिगुंशच्च मेऽष्टाचत्वारिगुंशच्च मे वाजश्च प्रसवश्च बीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडादेवहोर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्तामदानि सगुं सिषद्विश्वे देवासोक्तवाच प्रतिविमातर्मा माहिगुंसेर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुमदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगुं शुश्रूषेण्या मनुष्येभ्यस्तम् मा देवा भवन्तु शोभाय पितरोऽनुमदन्तु ओ शान्ति शान्ति शान्तिः ॐ तच्छय्योरावृणीमहे गातुम् यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शञ्च दुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स्वभूमिम् विश्वतो भृत्वा अत्यदिष्टदशाङ्गुलम् पुरुष एवेदकम् सर्वम् यद्भूतञ्च भव्यम् उताम्रतत्त्वस्येषानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अथो जायागश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादोर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवात् पुनः ततो विश्वम् व्यक्रामत् साशनानशने अभि तस्माद्विराडजायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्छत पश्चाद्भूमिमतो पुरः यत्पुरुषेण अविशा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म इद्म शरद्धविः सप्तास्यासन् परिधयः त्रिसप्त समिधः कृताः देवा यद्यज्ञम् तन्वानाः अभध्नन् पुरुषम् पशुम् तञ्यज्ञम् बर्हिषिप्रोक्षन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये तत्पाद्यज्ञात् सर्वहुतः संहृतम् वृषदाज्यम् पशोगस्तागश्चक्रे वायव्यान आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः रुचः सामानिरग्निरे छन्दागुंसि जज्ञिरेतस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एकेजो भयाततः गावोह जज्ञिरेतस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषं व्यददुः कदिदाव्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु का भूरूपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्यागुंशूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षम् शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्याम् भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा विवदन्यदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रदिशश्च दस्रः तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकम् महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्यास्सन्ति देवाः अद्भ्यः सम्भूतः पृथिव्यैरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टा विददद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसः परस्ताद् तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिः सरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीरा परिजानन्ति योनिम् मरीचीनाम् पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्य आतपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे रेशदे लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्याप्तम् इष्टम् मणिषाणा अमम् मणिषाणा सर्वम् मणिषाणा तच्छय्योरावृणीमहे गातुम् यज्ञपदये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शञ्चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अत्रिणा त्वा कृमे हन्मि कण्वेन जमदग्निना विश्वावसोर्ब्रह्मणा हतः कृमीनागुं राजा अप्येषा गस्तपतिर्हतः अथो माताथो पिता अथो स्थूरा अथो क्षुद्रा अथो कृष्णा अथो श्वेता अथो आशातिका हता श्वेताभिः सह सर्वे हता आहरावद्या श्रुतस्य हविषो यथा तत्सत्यम् यदमुह्यमस्य जम्भयोः आददामि तथा हि तत् खण्फण्सि ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ यच्छन्दसा वृषभो विश्वरूपः छन्दोऽभ्योऽद्यमृता सम्बभूव समेन्द्रो मेधया स्पृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासम् शरीरम् मे विचर्षणम् जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्याम् भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः श्रुतम् मे गोपाया मेधा देवी जुषमाणा न आगा विश्वाजे भद्रा तु मनस्य माना त्वया जुष्टानुदमाना दुरुक्ता बृहत्त्वदेव विदते सुवीरा त्वया जुष्ट ऋषिर्भवति देवि त्वया ब्रह्मा गतश्रीरुतत्वया त्वया जुष्टश्चित्रम् विन्दतेव सुसानो जुषस्वद्रविणो न मेधे मेधाम् इन्द्रो ददातु मेधाम् देवी सरस्वती मेधाम् मे अश्विना उभावा दत्ताम् पुष्करस्रजा अप्सरासु चया मेधा गन्धर्वेषु चयन्मनः दैवी मेधा सरस्वती सामा मेधा सुरभिर्जुषदा गुस्वाहा आमा मेधा सुरभिर्विश्वरूपा हिरण्यवर्णा जगति जगम्या ऊर्जस्वती पयसा पिन्दमाना सामा मेधा सुप्रतीका जुषन्ता मयि मेधा मयि प्रजा मयि अग्निस्तेजो ददातु मयि मेधा मयि प्रजा मयि इन्द्र इन्द्रियम् ददातु मयि मेधा मयि प्रजा मयि सूर्यो भ्राजो ददातु हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ मयि मेधाम् मेधाम् मयि मयि मेधाम् मयि मयि मेधाम् मयि मयि मेधाम् मयि मेधाम् मयि मयि मेधाम् मेधाम् मयि प्रजाम् प्रजाम् मयि मेधाम् मेधाम् मयि प्रजाम् मयि प्रजाम् प्रजाम् मयि मयि प्रजाम् मयि मयि प्रजाम् मयि मयि प्रजाम् मयि प्रजाम् मयि मयि प्रजाम् प्रजाम् मयि अग्निरग्निर्मयि प्रजाम् प्रजाम् मयि अग्निः प्रजामिति प्राजा मयि अग्निरग्निर्मयि मयि अग्निस्तेजस्तेजोऽग्निर्मयि मयि अग्निस्तेजः अग्निस्तेजस्तेजोऽग्निरग्निस्तेजो ददातु तेजो ददातु ददातु तेजस्तेजो ददातु मयि मयि ददातु तेजस्तेजो ददातु मयि ददातु मयि मयि ददातु मयि मेधां मयि ददातु मयि ददातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्निर्मे वाचिश्रितः वाग्हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि वायुर्मे प्राणे श्रितः प्राणो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि सूर्यो मे चक्षुषि श्रितः चक्षुर्हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि चन्द्रमा मे मनसि श्रितः मनो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि दिशो मे श्रोत्रे श्रिता श्रोत्रगुं हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि आपो मेरेतसि श्रिता प्रेतो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि पृथिवी मे शरीरे श्रिता शरीरं हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्मणि ओषधि वनस्पतयो मे लोमसुश्रिताः लोमानि हृदये हृदयम् मयि अहमृते अमृतम् ब्रह्मणि इन्द्रो मे बले श्रुतः बलगुम् हृदये हृदयम् मयि अहमृते अमृतम् ब्रह्मणि पर्जन्यो मे मूर्ध्नि श्रुतः मूर्धा हृदये हृदयम् मयि अहमृते अमृतम् ब्रह्मणि ईशानो मे मन्यौ श्रितः मन्यर्हृदये हृदयम् मयि अहमृते अमृतम् ब्रह्मणि आत्मा म आत्मनि श्रितः आत्मा हृदये हृदयम् मयि अहमृते अमृतम् ब्रह्मणि पुनर्म आत्मा पुनरायुरागात् पुनः प्राणः पुनराकूतमागात् वैश्वानरो रश्मिभिर्वावृधानः अन्तस्तिष्ठत्वमृतस्य गोपाः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ विष्णोर्नुकम् वीर्याणि प्रवोचम् यः पार्थिवामि विभमि रजागुंसि यो अस्कभायदुत्तरगुम् सधस्तम् विचक्रमाणस्त्रेधोरुगायः विष्णो लराटमसि विष्णो पृष्ठमसि विष्णोस्नप्त्रे स्तो विष्णो स्यूरसि विष्णो ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णवे त्वा तदस्य प्रियमभिपातो अस्य नरो यत्र देवयवो मदन्ति उरुक्रमस्य स हि बन्धुरित्ता विष्णो पदे परमे मध्व उत्सह प्रदद्विष्णुस्तवते वीर्याय भृगो न भीमः कुचरो गिरिष्ठाः यस्योरुषु त्रिषु विक्रमणेषु अधिक्षयन्ति भुवनानि विश्वा वरो मात्रया तनुवावृधाना न ते महित्वमन्वश्नुवन्ति उभे ते विद्मरजसे पृथिव्या विष्णो देवत्वम् परमस्य वित्से विचक्रमे पृथिवीमेष एता क्षेत्राय विष्णुर्मनुषे दशस्यन् ध्रुवासो अस्य कीरयोजना सह उरुक्षितिगुम् सुजनिमाचकार निर्देव पृथिवीमेष एता विचक्रमेश तच्च सम्महित्वा प्रविष्णुरस्तु तव सस्तवीयान् त्वेष गृह्यस्य स्थविरस्य नाम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इवम् विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदम् समूढमस्य पादुम् सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोर्परमम् पदगुम् सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरा ततम् तद्विप्रासो विपन्यवो जाग्रवागुम् सत्समिन्धते विष्णोर्यत्परमम् पदम् पर्याप्या अनन्तरायाय सर्वः सोमोतिरात्र उत्तममहर्भवति सर्वस्याप्ये सर्वस्य जिप्ये सर्वमेव तेनाप्नोति सर्वम् जयते ॐ शांति 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 हे राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महीम् महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः